chinimandi.com पॉडकास्ट। ब्राझीलमधील साखर उत्पादन कंपनीतील 15 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह। कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच आहे। याचा सर्वात जास्त परिणाम अमेरिका आणि उर्वरित साखर उत्पादक देशांपैकी ब्राझीलमध्येही होत आहे। ब्राझीलमध्ये कोरोना प्रकरणात वाढ दिसून आली आहे। आता कोरोनाने साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांभोवतीची आपला विळखा घट्ट केला आहे। ब्राझीलच्या साखर उत्पादन कंपनी रायझनमध्ये काम करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे। कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची सामूहिक टेस्ट करून घेतली आहे। यानंतर ही कोरोना प्रकरणे समोर आलेली आहेत। कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांना आयसोलेटेड केले आहे आणि त्यांच्यावर नजरही ठेवली जात आहे। कंपनीने सांगितले आहे की कर्मचाऱ्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे।